आता आपण ऐकूयात आपला क्रीडा विषयक कार्यक्रम खेळते रहो.
मित्रांमध्ये हसायचं जीवनाच्या पेचवर, छोट्या छोट्या गोष्टींनी खेळते राहो रे. खेळते राहो स्वप्नांच्या बॉल सोबत, सकाळचं या मैदानात खेळते राहो रे. शाळेतले ते मजेशीर खेळ आता पण आठवत आहेत, त्या सगळ्या आठवणींनी खेळते राहो रे. धावायचं आहे आयुष्याच्या रेषेवर, गुलाल उधळून खेळते राहो रे. खेळते राहो स्वप्नांच्या बॉल सोबत, सकाळचं या मैदानात खेळते राहो रे.
मित्रांनो, कोल्हापूरचा सुपुत्र ऑलिम्पिक वीर नेमबाज स्वप्नील कुसाळे दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी आपल्या मायभूमी कोल्हापूरमध्ये दाखल झाला आहे. याप्रसंगी कोल्हापूरकरांनी त्याचे जंगी स्वागत केले. या कार्यक्रमाच्या वेळी आबालवृद्धांनी मोठी गर्दी केली होती. कोल्हापूरचा सुपुत्र ऑलिम्पिक सारख्या मोठ्या स्पर्धेत भारताचं आणि कोल्हापूरचं नाव मोठं करतो याचा सार्थ अभिमान प्रत्येकाच्या डोळ्यात दिसत होता. पॅरिस येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत रायफल 3 पोझिशन या क्रीडाप्रकारात स्वप्नील कुसाळे यांनी कांस्य पदक पटकावले आणि भारताची मान अभिमानाने उंचावली. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी येथील कांबळवाडी या छोट्याशा गावात स्वप्नील कुसाळे यांचा जन्म झाला. अत्यंत जिद्दीने आणि परिश्रमाने त्यांनी या क्रीडाप्रकारात आपला हातखंडा मिळवला. कोल्हापूरकरांसाठी ही निश्चितच गर्वाची बाब आहे. स्वागत मिरवणुकीमध्ये ढोलताशांच्या गजरात, हलगीच्या स्वरात, झांज लेझिमच्या आवाजात संपूर्ण परिसर भारावून गेला होता. अनेक शालेय विद्यार्थ्यांपासून पारंपरिक वेशभूषा परिधान करून अनेक महिला सजलेल्या घोड्यावर बसून सहभागी झाल्या होत्या. याप्रसंगी स्वप्नील कुसाळे यांच्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. स्वप्नील कुसाळे यांच्या अभिनंदनासाठी कोल्हापूरकरांनी प्रचंड गर्दी केली होती. ताराराणी चौकातून सुरू झालेली ही मिरवणूक व्हिनस कॉर्नर मार्गे दसरा चौकात आली. प्रत्येकजण स्वप्नील कुसाळे यांच्यावर अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव करत होता. प्रत्येक कोल्हापूरकरांसाठी हा एक निश्चितच आनंदाचा क्षण होता. याप्रसंगी शिववाणीच्या श्रोतांकडून आम्ही जाणून घेतलेल्या प्रतिक्रिया आता ऐकूयात.
डॉक्टर प्रताप खोत, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट MBA प्रोग्राम. जे दुर्गम भागामधून जे विद्यार्थी कावड कष्ट करून परिस्थितीवरती मात करून अतिउच्च शिखरावरती जातात, त्याच्यापैकी एक म्हणजे स्वप्नील कुसाळे. अशाच मुलांनी, शक्यतो अशा मुलांचं म्हणजे जे स्वप्नील कुसाळे यांचा आदर्श घेऊन त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून असं काहीतरी करू शकतो की ज्याच्याद्वारे अशक्य गोष्टीतून आपण शक्य गोष्टी साध्य करू शकतो. म्हणजे नथिंग इज इम्पॉसिबल, एव्हरीथिंग इज पॉसिबल.
मी सूरज पाटील, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. स्वप्नील कुसळे यांनी 2024 ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ पदक मिळवलं आणि त्यामध्ये कोल्हापूरचा त्यांनी झेंडा पूर्ण जगभरामध्ये फिरवला आहे. यातून मला एक सांगायचं आहे की जिद्द आणि चिकाटी या जोरावर तुम्हाला कोणतीही असाध्य गोष्ट तुम्ही साध्य करू शकता. स्वप्नील कुसळे हे ग्रामीण भागातून आलेले आहेत, दुर्गमाच्या ग्रामीण भाग कांबळवाडी या गावातून आलेले आहेत. तरीही त्यांनी त्या गोष्टीचा कोणताही निगेटिव्ह न घेता सर्व पॉझिटिव्ह घेऊन त्यांनी नेमबाजी यासारख्या गोष्टीमध्ये त्यांनी देशामध्ये आपलं नाव केलेलं आहे. यातून सर्व स्पोर्ट्समॅन एकच बोध घ्यावा की आपण सातत्य आणि तुमच्या कष्टाच्या जोरावर तुम्ही कोणतीही असाध्य गोष्ट साध्य करू शकता.
हॅलो, मी प्राजक्ता खमकर, सध्या मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंटमध्ये शिकते. स्वप्नील कुसळे यांबद्दल सगळ्यांनाच प्राऊड फील होतं आहे आणि मला पण तसंच प्राऊड फील होतं आहे आणि त्यांच्याप्रमाणेच सर्वांनी आपल्या देशाचं नाव पुढे मोठं केलं पाहिजे असं वाटतं.
नमस्कार, अनिकेत कांबळे बोलतोय. आणि खरं तर देशासाठी आणि एकंदरीत कोल्हापूर आणि तसं मी राधानगरी भागातला असल्यामुळे आमच्या भागासाठी ही खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे की आपल्यातला एखादा माणूस हा ऑलिम्पिक स्तरावर जातो. खरं तर ग्रामीण भागातून येत असताना आपण ज्या गोष्टीतून आपण ज्या ज्या गोष्टींना फेस करतो आपल्या बरेच आयुष्यामध्ये हर्डल्स येतात आणि त्या अडथळ्यांना पार करत आपण तिथपर्यंत पोहोचणं हा संघर्ष खूप मोठा असतो. आणि ग्रामीण भागामधली ही जी क्रीडा नगरी आहे आपण कोल्हापूर म्हणून समजवतो, जसं कला आणि कलेचा वारसा आपण पुढे जात असताना आपला क्रीडा परंपरा सुद्धा या शाहू महाराजांनी या कोल्हापूरमध्ये रुजवली आणि ती वाढवण्यासाठी आमच्याच राधानगरी भागातला स्वप्नील दादाने आपलं जे कांस्य पदक मिळवलेलं आहे त्या कांस्य पदकासाठी एक भारतीय म्हणून एक कोल्हापूरकर म्हणून माझी मान कायम अभिमानाने ताट राहील याबाबतीत शंका नाही. खरं तर कोल्हापूरमध्ये असं म्हटलं जातं की आपल्या शाळेमध्ये असू दे किंवा कॉलेजमध्ये असू दे कुठल्याही माध्यमामध्ये असू दे क्रीडा विभागाला आपण जास्तीत जास्त प्राधान्य देऊन अजून आपल्यातील किती अजून स्वप्न कुसाळे आपल्या इथं घडतील याचा प्रयत्न आपल्या सरकारच्या माध्यमातून व्हावेत आणि कोल्हापूरची ही क्रीडा परंपरा अशीच अव्याहतपणे चालू राहावी ही सदिच्छा.
नमस्कार, माझं नाव अनुष्का महेश कारंडे. मी डिपार्टमेंट ऑफ पॉलिटिकल सायन्समध्ये आहे, IRSS या PG डिप्लोमाला आहे मी. तर आपल्या सगळ्यांनाच माहिती की स्वप्नील कुसळे यांची जी अचीवमेंट आहे ते त्याला आपण सगळे खरंच खूप प्राऊड फिलिंग आहे ही आपल्यासाठी. आणि मी एक NCC कॅडेट आणि फायर एअर असताना मला माहिती की त्या लेवलसाठी जी मेंटल पीस आणि सेल्फ कंट्रोल लागतो तो अचीव करण्यासाठी किती पेशन्स असतो. सो हॅट्स ऑफ टू हिम, दिस इज जस्ट द स्टार्टिंग. आम्हाला माहिती की तुम्ही ह्याच्या पुढे आम्हाला अजून जास्त प्राऊड फील करणारे. वी ॲज अ कंट्री, सिटीजन ऑफ दिस कंट्री, आम्ही तुम्हाला फुल सपोर्ट करतोय. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट.
नमस्कार, माझं नाव मिताली पाटील. मी युनिव्हर्सिटीमध्ये म्युझिक डिपार्टमेंटमध्ये स्टुडंट आहे. आता आपण सगळेच बघतोय की स्वप्नील कुसाळे यांचं अचीवमेंट आहे आणि मला अभिमान आहे की ते आपल्या कोल्हापूरचे आहेत आणि त्यांनी जे काही अचीवमेंट केलेली आहे ते आपल्या सगळ्या कोल्हापूरच्या मुलांसाठी महाराष्ट्रासाठी अगदी रोल मॉडेल म्हणून ते आपल्यासाठी आदर्श आहेत एक. तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी आपल्या मुलांना सुद्धा त्यांचा आदर्श देऊन अगदी छानपैकी गेम्समध्ये पण मुलांना आपल्या इन्व्हॉल्व्ह केलं पाहिजे. अभ्यासापेक्षा पण ह्या कामगिरीत सुद्धा अगदी छान ओळख निर्माण करता येते. मुलांना अभ्यासासोबतच एका खेळाची सुद्धा ओळख करून देणं गरजेचं आहे आणि त्यांच्या आईचंही मला कौतुक करावं असं वाटतं की एका आपल्या मुलाला त्यांनी अभ्यासाव्यतिरिक्त याच्यातही करिअर करायला सपोर्ट केला. तर ऍज अ पॅरेंट्स म्हणून पण आपल्या पालकांनी आपल्या मुलांची आवड खेळामध्ये सुद्धा निर्माण करून देणं गरजेचं आहे. आणि पुन्हा एकदा अभिनंदन करावं असं वाटतं स्वप्नीलचं की इतक्या छान त्यांनी एफर्ट्स दिलेले आहेत. थँक्यू सो मच.
तर मित्रांनो, शिववाणीच्या श्रोतांकडून आपण स्वप्नील कुसाळे यांच्याबद्दलच्या प्रतिक्रिया आताच आपण ऐकल्यात. या प्रतिक्रियांमधून स्वप्नील कुसाळे यांच्याबद्दलचं प्रेम, त्यांच्याबद्दलचा आदर आणि लोकांना वाटणारा त्यांचा अभिमान याविषयीची प्रचिती आपल्याला आलेलीच आहे. तेव्हा ऐकत रहा 89.6 FM वर शिववाणी, शिवाजी विद्यापीठाची ज्ञानवाहिनी.